आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. त्या गुन्ह्याला आता मी मानलं. Ha!